चीनी मंडी .com पॉडकास्ट।
महाराष्ट्रात 161 कारखान्यांनी थकवले शेतकऱ्यांचे पैसे। साखर हंगाम अंतिम टप्प्यात आला असताना राज्यातील अवघ्या 34 साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना उसाचा रास्त आणि किफायतशीर दर दिला आहे। तब्बल 161 साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचे मार्च अखेरपर्यंतचे सुमारे 4,831,18,00,000 रुपये थकवले आहेत। यापैकी वारंवार नोटिसा बजावूनही FRP न देणाऱ्या साखर कारखान्यांवर आयुक्तालयाकडून रेव्हेन्यू रिकव्हरी सर्टिफिकेटची कारवाई केली जाणार आहे। अशा कारखान्यांची संख्या 49 आहे। राज्यातील 195 साखर कारखाने यंदाच्या हंगामात कार्यरत होते। यापैकी 138 कारखान्यांचा गळीत हंगाम संपला आहे। मार्च अखेरपर्यंत या कारखान्यांनी 939,00,000 टन ऊसाचं गाळप केलं आहे। आतापर्यंत एकूण 105,00,000 टन साखर उत्पादित केली आहे। शेतकऱ्यांच्या FRP आढावा घेत 15 मार्च अखेर गाळप झालेल्या 905,00,000 टन ऊसापोटी 21,154,00,000 रुपये शेतकऱ्यांना देय आहेत। यापैकी 16,544,00,000 रुपये शेतकऱ्यांना मिळाले आहेत। अद्याप 4,800,00,000 रुपयांची FRP थकीत आहे। साखरेची उचल आणि विक्री यातील तफावत पाहता अवघ्या 34 कारखान्यांनाच FRP पूर्ण रक्कम देणं शक्य झालं आहे, तर 57 कारखान्यांनी 80-99% FRP दिली आहे। आणखी 53 कारखान्यांनी शेतकऱ्यांना 60-89% FRP पैसे दिलेले आहेत, तर 12 कारखान्यांनी 40% आतच FRP दिली आहे। राज्यातील 5 कारखाने तर असे आहेत की ज्यांनी शेतकऱ्यांना 1 रुपयाही अद्याप दिलेला नाही। दरम्यान शेतकऱ्यांना गेल्या हंगामातील सुमारे 250 रुपये मिळणं अद्याप बाकी आहे, त्यामुळे साखर आयुक्तालयानं RRC अंतर्गत कारवाई सुरू केली आहे।